चित्र सातवे ओढली बुट्टी उत्पत्तीचे पुस्तक सातवा अध्याय 1-24 देवान हर एक प्रकारचे जनावर नोहापुड्यान हाडले आणि नोहान तांका ओढ्याचेर घेतली. मागीर नोहा आणि त्याची बायल त्याची तीन भुरगी आणि त्याच्या तीन बायलो ती सगळी जणां त्या ओढ्यार चोडली. फक्त 8 लोक आणि जनावरां त्या ओढ्याचेर आसली. देवान त्या होड्याचे दार बंद केले. 7 दिसा उपरांत देवान व्हडलो पावस धाडलो आणि उदक जमनीच्या पोंदांच्यान घेवन आयलो. ह्या 40 दिसांनी देवान सगळी सृष्टी उदकान भरून काढली. जो कोण त्या होड्याच्या भायर आसलो तांकां आपलो जीव वाटोंक वेळ सोंपलो आसलो आणि सगळो लोक बुडोवन मेलो. पूण नोहा आणि ताचे कुटुंब वाचले, कित्याक तांणी देवाची आज्ञा पाळली.